विश्व पूज्य प्रभु श्रीमद विजय राजेंद्र सुरेश्वर जी महाराज साहब, जिनके दर्शन मात्र से सुख शांति एवं मनोकामना पूर्ण होती है, जिनका जन्म भरतपुर नगर में ऋषभदास एवं केशर माता के घर हुआ था। इसी भरतपुर नगर की धन्य धरा पर राष्ट्र संत आचार्य देव श्री जयंत सेन सुरेश्वर जी महाराज साहब की प्रेरणा से भव्य स्मारक का निर्माण हुआ है। इस तीर्थ की प्रतिष्ठांजन शलाका के अवसर पर भरतपुर का रत्न निराला भाग एक ऑडियो सीडी का प्रकाशन हुआ था, जिसकी अपार सफलता के बाद गुंजन म्यूजिक एवं जयंत सेन स्वरांजलि प्रस्तुत कर रहे हैं भरतपुर का रत्न निराला भाग दो, जिसमें प्रातः स्मरणीय राजेंद्र सुरेश्वर जी महाराज साहब के भक्ति गीतों का संकलन है। इन गीतों की सुमधुर भाववाही रोचक रचना शांत मूर्ति आचार्य देव श्री विद्याचंद्र सुरेश्वर जी महाराज साहब के पट्टधर गच्छाधिपति आचार्य देव श्री जयंत सेन सुरेश्वर जी महाराज साहब मधुकर ने की है। तो प्रस्तुत है भरतपुर का रत्न निराला भाग दो।
हम दिल में बसावा
अब गुरु राजेंद्र।
ಸಾಜ ಸಜ ಸಜಾವ ಗುರು ದೀರ್ಘ ದೃಷ್ಟಿ ಅಮಿ ವೃಷ್ಟಿ ಸಾಜ ಸಜಾವ ಭಕ್ತಿ ಸಾಜ ಸಜಾವ ಭಕ್ತಿ ಸಾಜ ಸಜಾವ ಭಕ್ತಿ ಸಾಜ ಸಜಾವ ಭಕ್ತಿ ಸಾಜ ಸಜಾವ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ ಗುರು ಸತ್ಯ ಪೂರ್ಣ ಪಂಡಿತ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ ತುಜ ಧ್ಯಾನ ಲಗಾವಾ
ಅವ ಗುರು
ಲಗನ ಜಗಾವ ಗುರು ಯತೀಂದ್ರ ಚರಣ ಸೇವಕ ಲಗನ ಜಗಾವ ಗುರು ಲಗನ ಜಗಾವ ಹಮು ಲಗನ ಜಗಾವ ಗುರು ಲಗನ ಜಗಾವ ಹಮು ಲಗನ ಜಗಾವ ಸರೇಣ ಪ್ರೀತ ಧರಾವ ಗುರು ಜಯಂತ ಸೇನ ದಿವಸರೇಣ ಪ್ರೀತ ಧರಾವ ಗುರು ಪ್ರೀತ ಧರಾವ ಗುರು ಪ್ರೀತ ಧರಾವ ಗುರು ಪ್ರೀತ ಧರಾವ ಗುರು ಪ್ರೀತ ಧರಾವ
ಗುರು ರಾಜೇಂದ್ರ ನಾ ಭಕ್ತೋ ಗುಣ ಗುರು ನಾ ಗಾವ ಗುಣ ಗುರು